कर्म करणाऱ्यातला विशेष असा कोण, कोणाला विशेष असं म्हणायचं कर्म करताना, ज्याला कर्म साधली असं कोणाला म्हणायचं, जो इंद्रिय मनाने आवरतो, यस्तु इंद्रियाणी मनसा नियम्य आणि कर्मेंद्रियही कर्मयोगम असत्तहा सविशिष्यते, आणि मनाने आवरलेली इंद्रिय कर्मयोगामध्ये मात्र निवांतपणाने सोडून देतो. केवळ इंद्रिय आवरून काही न करता बसून राहत नाही, तो मनाने इंद्रिय आवरतो आणि वाट्याला आलेली प्राप्त कर्तव्य कर्म उत्तम रीतीने करत राहतो. कशी करतो? आसक्तहा, त्यावेळेला देखील आसक्ती कदाचित निर्माण होईल, कारण इंद्रिय जेव्हा कर्मामध्ये वावरतील तेव्हा इंद्रियांना फलहेतू विषयांच्या संयोगामुळे वाटणारं आकर्षण हे देखील स्वाभाविक आहे. अशा वेळेला तो काय करेल? आसक्त बुद्धीने निरासक्त होऊन ही इंद्रिय वापरेल. असं त्यांनी केलं, असं त्याला जमलं की त्याला कर्मयोग जमला, असं भगवंतांनी तिसऱ्या अध्यायात सांगितलं आणि आपण ते विस्तृतपणाने मागच्या वेळेला पाहिलं. पण भगवंतांना असं वाटलं की कदाचित न जाणं हे देखील किती कळलं असेल किंवा नसेल, म्हणून भगवंतांनी अजून उत्तम भाषेत ते सांगितलं. भगवंत म्हणाले, नियतम कुरु कर्मत्वम. आता ही कर्म करायची ती देखील कोणती करायची? तर नियत कर्म करायची, वाट्याला आलेली कर्म करायची. गुण कर्म विभागशः, आपल्या गुणांनुसार आपल्या परिस्थितीनुसार जे करणीय आहे कर्तव्यात्मक आहे तेवढी कर्म करायची आणि ती कर्म या विशिष्ट बोधानी विशिष्ट भावानी अशी करत राहायची असं भगवंतांनी सांगितलं. आणि मग भगवंतांनी एक विलक्षण असं प्रकरण छोटस या तिसऱ्या अध्यायामध्ये सांगितलं. ते खरं सांगावं की नाही सबंध भगवद्गीता, नाहीतर पुन्हा आपला आढावा घेता घेताच बरेच दिवस खर्च होतील असं, पण मला ते महत्वाचंच वाटतं म्हणून ते मी सांगायचं ठरवलं. ते म्हणजे कर्माला यज्ञाचं असं स्थान भगवंतांनी दिलं. यज्ञार्था कर्मणः अन्यत्र लोकः अयम कर्मबंधनः. ही आता कर्म कर्मयोगाचं उत्तम तत्वज्ञान सांगितल्यानंतर या कर्मांचं आचरण तू कशा रीतीने कर? यज्ञ भावनेनी कर. यज्ञार्थात कर्मणः, यज्ञ अर्थाने कर्माचं आचरण तू कर. अन्यत्र लोकः अयम कर्मबंधनः. अन्यत्र यज्ञ भावनेच्या शिवाय जे कर्मयोगाचं आचरण करतील, कर्मांचं आचरण करतील, त्या कर्मांनी ते बंधाला प्राप्त होईल. हे यज्ञ म्हणजे काय आहे? भगवंतांनी इथं सांगितलेला यज्ञ म्हणजे सेवा, समर्पण आणि स्वार्थता अशा तीन गोष्टी सुचवतो. इथला यज्ञ म्हणजे कोणी एक यज्ञ करणारा होता असा आहे. यज्ञ नावाची एक क्रिया चाललेली आहे, काही हवन द्रव्य आहेत असा हा यज्ञ नाही. हा यज्ञ हा मुळातला यज्ञ आहे, तो यज्ञ प्रतीकात्मक यज्ञ आहे. म्हणून मुळातला यज्ञ भगवंतांनी सांगितला. यज्ञ करणारा जो आहे तो समर्पण भावाने यज्ञ करणारा, कर्म करणारा असा असला पाहिजे. त्याच्या अंतःकरणात स्वार्थाचा लवलेश नसला पाहिजे आणि तो सेवेच्या अंगाने यज्ञाच्या गोष्टीकडे पाहणारा असला पाहिजे. सेवा, समर्पण आणि स्वार्थ त्या कोणाची सेवा? देवतांची सेवा. देवान भावयतान एन ते देवा भावयंती वहा, परस्परम भावयंतः श्रेयम परमवाप्स्यथ. या यज्ञ भावनेनी कर्म करताना कोणाची, कोणाला समर्पण, कोणाची सेवा? देवतांची सेवा. देवता म्हणजे कोण? या ठिकाणी ज्या देवता म्हणून सांगितल्या ती देखील दृष्टी एक विलक्षण दृष्टी आहे. कोणी वास्तुदेवता, कोणी दहा दिशांच्या अधिष्ठात्री देवदेवता, कोणी पंचमहाभूतांच्या अधिष्ठात्री देवदेवता अशा न सांगता भगवंतांनी इथं देवता म्हणजे प्राणी मात्र, देवता म्हणजे सृष्टी मात्र, देवता म्हणजे अन्य मानव. आपल्या व्यतिरिक्त सृष्टीमध्ये जे जे आपल्याला दिसतं, आपल्याला अन्य मानव, आपल्यासारखेच मनुष्य समाज आपल्याला दिसत असतो. आपल्याला एक सृष्टी, भगवंतांनी ज्या सृष्टीमध्ये जन्माला घातलेला आहे ती सृष्टी दिसत असते. तसंच अन्य प्राणी मात्र आहेत. आपल्या वर्तणुकीचं सर्व लक्ष असं हवं की या देवतांना कुठं धक्का बसता कामा नये, या देवतांची सेवा व्हायला पाहिजे. आपल्या स्वतःकरता न करता या देवतांकरता समर्पण भावनेने आपण केलं पाहिजे. थोडक्यात मानवानी अन्य मानवांकरता, मानवानी प्राणी मात्रांकरता, मानवानी सृष्टी देवतेकरता कर्म करावे. जर मानव अशा रीतीने यज्ञ भावनेनी सर्वांकरता कर्म करणारा होईल तर हे सर्व देव देखील त्याला देतील. देवान भावयतान हेन ते देवा भावयंती वहा, देव देखील त्याला देतील. परस्परम भावयंतः श्रेयम परमवाप्सत, अशी परस्परांची पूजा करताना, परस्परांची सेवा करताना सर्वजण परमकल्याणाला जातील. हा एक विशेष अर्थ भगवद्गीतेमध्ये सांगितला. व्यक्तिगत अभ्युदय जसं सांगितलं, यस्तु इंद्रिया आणि मनसा नियम्य आरभते अर्जुन कर्मेंद्रियेही कर्मयोगम असत्तः सविशिष्यते, अशा प्रकारे आत्मज्ञान झालं. पण आत्मज्ञान होऊन नुसतं आपल्या ठिकाणी बसून राहायला भगवंतांनी सांगितलं नाही. तुम्ही ज्या सृष्टीमध्ये जन्माला आलात त्या सृष्टीचं वाकडं करण्याचा तुम्हाला अधिकार नाही. उठसूट तुम्ही जर जंगलतोड करत असाल चालणार नाही. उठसूट तुम्ही या सृष्टीला खराब करत असाल चालणार नाही. तुम्ही एका विशिष्ट पद्धतीने त्यांच्या ठिकाणी समर्पण भावानी, स्वार्थ त्यागाने, त्यांना काही देण्याच्या वृत्तीने असंच राहिलं पाहिजे. तुम्ही संवर्धनच केलं पाहिजे. तुम्ही अन्य प्राणी मात्रांशी देखील त्याच भावाने राहायला पाहिजे, त्यांची देखील पूजा करायला पाहिजे. नागाची पूजा तुम्ही करा, गायीची पूजा तुम्ही करा, बैलाची पूजा तुम्ही करा. या सर्व प्राणी मात्रांना तुम्ही देवता समान माना, ते देखील तुम्हाला देतील. तुम्ही बैलाची पूजा करा, त्याच्याकडून काम करून घ्या. तुम्ही गायीची पूजा करा, तिच्याकडून योग्य ते काही घ्या. परस्परम भावयंता, परस्परांचं कल्याण याच्यामध्येच राहील. अविरोध अशा भावनेने तुम्ही तुमची कर्म सजवा करा. तुम्ही अन्य मानवांशी देखील कशा रीतीने राहा, नाहीतर आमची कर्म करत असताना आम्हाला जर कोणी दिसतच नसेल, आम्हाला फक्त आमचा स्वार्थ दिसायला लागला, तर मग त्यांनाही त्यांचा स्वार्थ दिसेल, मग तुमचं जीवन देखील मुश्किल झाल्याखेरीज राहणार नाही. म्हणून परस्परांचा सहजीवनाचा आदर्श असा मंत्र भगवंतांनी इथं सांगितला यज्ञ नावाच्या प्रकरणामध्ये. आणि एवढं सांगून भगवंतांनी एक विराट यज्ञ चक्र जे चालवलं त्याच्याविषयी भगवंत आपल्याला माहिती द्यायला लागले. अन्नात भवंती भूतानी पर्जन्यात अन्न संभव, यज्ञात भवती पर्जन्य यज्ञ कर्म समुद्भवम, कर्म ब्रह्मोद्भवम विद्धि ब्रह्म अक्षर समुद्भवम, तस्मात सर्वगतम ब्रह्म नित्यम यज्ञे प्रतिष्ठितम. हे कोणी कोणाला सांगितलं आपण करण्याचा पत्ताच नाही, आणि नुसतं भगवंत काही कोणाला सांगून राहिले असं नाहीये. भगवंतांनी हे स्वतः यज्ञचक्र तसंच्या तसं अवलंबिलं, आधीच चालू केलं. भगवंत म्हणतात अन्नात भवंती भूतानी, अन्नापासून हे भूत मात्र निर्माण झाले. पर्जन्यात अन्न संभव, अन्न देखील पर्जन्यापासून निर्माण झालं. यज्ञात भवंती पर्जन्य, हा पर्जन्य यज्ञामुळे निर्माण झाला. यज्ञ म्हणजे आपण जो यज्ञ करतो त्या यज्ञानी पर्जन्य नाही निर्माण झाला. जो विराट यज्ञ भगवंतांनी चालवला, सूर्य देवता आपली सगळीच्या सगळी उष्णता प्रदान करते, स्वतःकडे काही न ठेवता, सेवेने समर्पणाने स्वार्थ त्यागाने, आणि जलदेवता देखील आपलं सर्वस्व देऊन टाकते, आपल्याजवळ काहीही न ठेवता, सेवेने समर्पणाने स्वार्थ त्यागाने, आणि म्हणून पर्जन्य होतो. हे जे विराट यज्ञचक्र भगवंतांनी निर्माण केलं त्या यज्ञचक्राबद्दल भगवंत आपल्याला सांगतो. यज्ञात भवंती पर्जन्य यज्ञ कर्म समुद्भवम, हा जो यज्ञ आहे हा यज्ञ कोणी चालवला, हा देखील कर्मांमुळे चालला, कर्माचा समुद्भव म्हणून हा यज्ञ चालला. कोणाची कर्म, भगवंतांची कर्म, भगवंतांच्या प्रकृतीची कर्म, भगवंतांच्या प्रकृतीची कर्म म्हणजे ही कर्म कोण करतं? पंचमहाभूत ही कर्म करतात. पंचमहाभूतांचं एकमेकांमध्ये तारतम्याने राहणं, वागणं, एकमेकांच्या विरोधात असलेली ही पंचमहाभूत त्यांनी जर ठरवलं तर या सृष्टीची वाट लागायला एक देखील पंचमहाभूत पुराय. एक वादळ झालं तिकडं ते आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर, तर 1000 लोक गेले. एक भूकंप झाला तर 30,000 लोक मेले. त्यांना सहज शक्य आहे, पण सर्वसाधारण प्रमाणपणे ही सृष्टी राहावी, हा लोक चालावा, अशी जी भगवंताची इच्छा आहे, त्या इच्छेला अनुसरून भगवंतांचं हे यज्ञ चक्र आणि त्याच्यामध्ये घडणारी ही कर्म पंचमहाभूतांची ही चालू आहे. नाहीतर पृथ्वी आणि आप एकमेकांच्या विरोधात आहेत, आप आणि तेज एकमेकांच्या विरोधात आहेत, तेज आणि वायू एकमेकांच्या विरोधात आहेत, वायू आणि आकाश एकमेकांच्या विरोधात आहेत. यांची उत्तम रीतीने ताळमेळ राखून घडणारी कर्म ही कोण घडवतो, कोण हे चालवतं, कोण याचा कर्ता आहे, कोण याचा नियंता आहे? भगवंत असं म्हणतात, कर्म ब्रह्मोद्भवम विद्धी. कर्म हे ब्रह्मापासून निर्माण झालं. ब्रह्म अक्षर समुद्भवम, निर्गुण अशा परमात्म्यापासून हे ब्रह्म देखील निर्माण झालं. ब्रह्म याचा अर्थ प्रकृती असा इथं घेतलेला आहे. सत्व रज आणि तम हे परमात्म्यापासून, निर्गुण अशा परमात्म्यापासून प्रथम निर्माण झाले. त्या सत्व रज तमांपासून पृथ्वी आप तेज वायू आकाश ही पंचमहाभूत निर्माण झाली. ही पंचमहाभूत वस्तुतः एकमेकांच्या विरोधात असताना ती विलक्षण सामंजस्याने अशी कर्म करू लागली, आणि त्यांनी विलक्षण सामंजस्याने कर्म केल्यामुळं सूर्यांनी एक यज्ञ निर्माण केला, त्याला जलदेवतेनी मदत केली, आपानी मदत केली, आणि म्हणून पंचमहाभूत निर्माण झालं. अशा प्रकारचं हे सर्व भगवंतांनी निर्माण केलेलं कर्मचक्र, भगवंतांनी निर्माण केलेलं यज्ञचक्र भगवंतांनी विस्ताराने सांगितलं. स्वतःजवळ काहीही राखून न ठेवता परमात्म्यांनी आपल्यातूनच सत्व रजतम निर्माण केले. सत्व रजतम हे परमात्म्यापासून वेगळे नाही. मत्ता हा परतरम नान्य किंचित अस्ति धनंजय, माझ्यापेक्षा वेगळं असं इथं काही झालेलंच नाहीये. म्हणून सत्व रजतम हे तीनही भगवंतापासूनच निर्माण झाले, परमात्म्यापासूनच निर्माण झाले, पण वेगळेपणाने दिसायला लागले. त्यांची कार्य वेगळेपणाने समजायला लागली. त्या कार्यांमधूनच ही पंचमहाभूत निर्माण झाली. ही पंचमहाभूत परमात्म्यापासूनच निर्माण झाली. जेव्हा ती प्रकृतीपासून निर्माण झाली, पण ती प्रकृतीच परमात्म्यापासून निर्माण झाल्यामुळं पंचमहाभूत देखील परमात्म्यापासूनच निर्माण झाली. या पंचमहाभूतांच्या विलक्षण अशा कार्यामुळं पर्जन्य, पर्जन्यापासून अन्न आणि अन्नापासून ही सर्व भूतसृष्टी निर्माण झाली. हे सर्व ब्रह्मापासूनच निर्माण झालं. म्हणून भगवंतांनी याच्यामध्ये असं सुचवलं की एका ब्रह्मापासून, एका परमात्म्यापासून यज्ञद्वारा सर्व भूत मात्र निर्माण झाले. परमात्मा यज्ञाच्या द्वारे सर्व भूतमात्रांचं पालन पोषण करतो आहे. म्हणून सर्व भूतमात्रांनी यज्ञाचा अवलंब करावा. यज्ञाचा अवलंब करून सृष्टी देवता, प्राणी देवता आणि अन्य मानव यांची पूजा केली पाहिजे, सेवा केली पाहिजे. ज्या अर्थी परमात्मा सेवा करतो आहे, त्या अर्थी मनुष्य मात्रचंही हे कर्तव्य आहे असं भगवंतांनी याच्यातून सूचित केलं. जसं मनुष्य मात्रांनी यज्ञद्वारा अन्य मानवांची सेवा केली पाहिजे, सृष्टीची सेवा केली पाहिजे, अन्य प्राणी मात्रांची सेवा केली पाहिजे, ही सृष्टी टिकावी म्हणून मदत केली पाहिजे, तसं दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे केवळ या सृष्टीकरता, या प्राणी मात्रांकरताच आपलं आयुष्य नाही हे समजून घेऊन भूतमात्रांनी यज्ञद्वारा ज्या क्रमाने परमात्म्यापासून भूतमात्र निर्माण झाली, त्याच क्रमाने उलट्या, त्याच चक्राच्या आधाराने भूतमात्रांनी यज्ञद्वारा परमात्म्यापर्यंत पोहोचले पाहिजे असा एक विलक्षण महत्वाचा असा संदेश भगवंतांनी याच्यामध्ये दिला. एवं प्रवर्तितम चक्रम न अनुवर्तयतीह यः। हे जर सर्व नीट समजेल, आपल्याला समजलं पाहिजे की आपला आणि या सृष्टीचा संबंध काय आहे। जर काळे मेघ आले तर त्यांचा आणि आपला अत्यंत निकटचा संबंध आहे, ते कोणी वेगळे आहेत आणि आपण आपला आणि त्यांचा काही संबंध नाही असं नाही, त्यांच्यामुळेच आपण निर्माण झालो। आपल्याला समजलं पाहिजे वारे वाहतात, त्यांचा आणि आपला अत्यंत निकटचा संबंध आहे। आपण एका विराट विशाल अशा कर्मचक्राचे एक भाग आहोत। कोणी कोणी असं म्हणतात जेव्हा खूप उकाडा होतो की हा उकाडा नको, त्याच्यापेक्षा थंडी परवडली। काय चिकचिक चिकचिक, पण हे तुमच्या मनावर ठेवलेलं नाही। तुम्हाला चिकचिक वाटतंय का आणि काय वाटतं त्याच्याकरता नाही, भगवंतांना ही सृष्टी चालवायची। हे यज्ञ चक्र भगवंतांनी म्हणून निर्माण केले, म्हणून उपनिषद ऋतू न निंदे तद व्रतम, अन्नम न निंदे तद व्रतम असं म्हणतात। चांगल्या गुणांची जोपासना करा तद व्रतम असं म्हणतात। हे अशा करता म्हणतात की याची निंदा तुम्ही जर करायला लागला, अन्नाची जर निंदा करायला लागला, अन्नात भवंती भूतानी, तुम्हाला माहिती नाही अन्न जर गेलं तर भूत मात्र नाही शिरू। अन्नापासून कशी भूत मात्र निर्माण होतात, पर्जन्यामुळं आपल्या जवळ काही न राखता पर्जन्य सर्वच्या सर्व मेघ खाली सोडून देतात। त्यांनी सृष्टी सुजलाम सुफलाम अशी होते। सेवा समर्पण आणि स्वार्थ त्या ओतप्रोत दिसतात या कर्मांमध्ये। हे सर्व भूमातेवर आल्यानंतर आपल्या जवळचं काही राखून न ठेवता जेवढं देता येईल तेवढं देऊन इथं वनस्पती निर्माण होतात। त्या वनस्पती खाऊन इथं प्राणी मात्र जगतात तरतात आणि ते खाल्ल्यामुळं त्यांच्या ठिकाणी प्रजननाची शक्ती निर्माण होते आणि त्यामुळं भूतमात्रांची निर्मिती होते। असं सर्व हे चक्र असल्यामुळं हे चक्र जो ओलांडेल, एवं प्रवर्तितम चक्रम न अनुवर्तयतीह यः, याचा अर्थ असा की जो प्रेमाने वागणार नाही, जो माझं माझं असं करत राहील, जो केवळ कर्मफळांचा भोग भोगत राहील, अघायुः इंद्रियारामः, इंद्रियांचे चोहिले पुरवणारा, इंद्रियांमध्ये रममाण होणारा असा मूर्ख असा हा मनुष्य मोघम पार्थस जीवती, त्याचं जीवन व्यर्थ राहील। तो जगला काय आणि मेला काय, ऐशी हे आदी परंपरा संक्षेपे तुझं धनुर्धरा सांगितली या अध्वरा लागून या, म्हणून समूळ हा उचित स्वधर्म रूप क्रतू नानुष्ठी जो मत्तू नोकी लिये, जो अनुष्ठान करत नाही तो पातकांची राशी जाण भार भूमिसी, जो कुकर्मे इंद्रियासी उपयोगा गेला, केवळ इंद्रियांच्या उपयोगाला गेला, आता केवळ डोळ्यांच्या नादी लागला, आता केवळ कानांच्या नादी लागला, आता केवळ स्पर्शाच्या नादी लागला, यांनी त्यांनी काय मिळवलं, काही मिळवणार नाही। जर हे सर्व नीट लक्षात घेईल आणि आपली भूमिका लक्षात घेईल आणि कर्म याचा अर्थ केवळ, एकदा विनोबांना एका विचारलं की जर कर्म प्रवणता लक्षात घ्यायची म्हटलं तर मग त्याच्यामध्ये साधना फारशी येणार नाही असं वाटतं, आणि साधन प्रवण जर असावं असं जर म्हटलं तर कर्माचं संबंध नसेल, तर मग याचा मेळ कसा घालावा। तर विनोबा म्हणाले की कर्म प्रवण असावं, साधन प्रवण असावं, त्याच्यामध्ये कर्म हे आलंच। केवळ कर्म प्रवण जर असाल, खूप मोठी निर्मिती केली, टाटा बिर्ला अशी मोठी मोठी उद्योग चालू केले आणि देह ठेवला आणि मग कित्येक लोकांनी ढिगाऱ्याच्या ढिगारे जरी फुलांचे रचले आणि ठराव पास केले की मोठे कर्मयोगी होते, तरी ते कर्मयोगी नव्हते हे त्यांचं त्यांना कळतं। कर्मयोग कसला आलाय, कर्मयोगाने जिथं जायला पाहिजे, कर्मयोगाने जी अलिप्तता मिळवायला पाहिजे ती अलिप्तता कुठंच नव्हती। एक मोठे उद्योगपती, मला वाटतं शंतनुराव किर्लोस्करांचीच मध्ये की कसे ते कर्मामध्ये दक्ष होते याची एक हकीकत पेपरमध्ये ते लिहिल्यानंतर आलेली होती. त्याच्यात असं होतं की ते मध्यंतरी कधीतरी एकदा इंग्लंडमध्ये गेलेले असताना त्यांना काही आजार झाला आणि त्यांना तिथं हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यानंतर त्यांना भेटायला ती व्यक्ती गेलेली होती. तेव्हा त्यांनी त्यांना सांगितलं, बघ आज मी इथं जरी पडून असलो तरी नुसता पडून नाहीये, मी एक स्टर्लिंग पाऊंड आज मी मिळवला. ते म्हणे कसा मिळवला, ते तिथं लंडनमध्ये माझा जो बंगला आहे त्या बंगल्यात फुलं चांगली लागलेली होती, ती फुलं इथं आणून ठेवला का गुच्छ, कोणीतरी म्हटलं खूप चांगला गुच्छ आहे. मी त्याला म्हटलं की एक स्टर्लिंग पाऊंड द्या आणि घेऊन जा. त्यांनी हा बघा मला एक स्टर्लिंग पाऊंड दिला. असं सांगून ते म्हणाले की सर्वत्र त्यांची अशी दृष्टी होती की आपण उगीच कुठं राहायचं नाही, पण ते त्यात पैसे मिळवण्याची दृष्टी होती. त्यांचं जीवन चांगलं गेलं, काही वाईट गेलं असं कोणी म्हणू शकणार नाही. हजारो लोकांना त्यांनी अन्न पाणी पाण्याला अन्नाला लावलं, ते अक्षरशः उपकार करतेच होते. पण म्हणून त्यांचं व्यक्तिगत जीवन धन्य झालं परमार्थत असं होऊ शकत नाही. जर असा वागला तरच जीवन पुन्हा धन्य होऊ शकेल. जे चक्र आहे त्या चक्रातला निम्मा भाग ते जगले. प्राणी मात्रांनी यज्ञाद्वारा अन्य प्राणी मात्रांचं पोषण केलं पाहिजे, मनुष्य मात्रांचं पोषण केलं पाहिजे, हे उत्तम रीतीने त्यांनी केलं. पण यज्ञाद्वारा प्राणी मात्रांनी जिथून तो आला तिथपर्यंत परतही जायला पाहिजे, तीही सोय याच्यामध्ये आहे, केवळ भौतिक सोय या कल्पनेमध्ये नाही. म्हणून तो पातकांची राशी म्हणजे अगदी मोठ्या मोठ्या लोकांना आपण नाव नको ठेवायला, पण स्वार्थिक जो जीवन जगतो त्याच्याबद्दल भगवंत म्हणतात, जाण भार भूमिसी जो कुकर्मे इंद्रियासी उपेगा गेला. हे सर्व सांगून भगवंतांनी अशाच प्रकारची कर्म सर्वांनी केली. कर्मणैव हि संसिद्धम आस्थिता जनकादया. आपला असा एक स्वभाव असतो की तुम्ही हे सांगितलं असं कोणी केलं का, जर असं प्रवचनांमध्ये किंवा व्याख्यानांमध्ये देखील जर गोष्टी सांगितल्या तर जरा जवळचं वाटतं असं लोक म्हणतात. तीच गोष्ट तेच जे सांगायचं असतं तुम्हाला ते जर तुम्ही गोष्टीतून सांगितलं तर आम्हाला पटतं. तसं भगवंतांनी जनकाची गोष्ट सांगितली असं म्हणून की जनकाचं देखील तसंच होतं असं भगवंत म्हणाले. कर्मणैव हि संसिद्धम आस्थिता जनकादया लोकसंग्रह मेवापी संपत्शन कर्तुमर्हसि. लोकसंग्रहासाठी देखील म्हणजे प्राप्त होऊन जनकाधिकांनी मग त्यांना कर्म करण्याचं वस्तुत काही कारण नव्हतं, तरी देखील त्यांनी त्यांच्या आचरणातून इतरांना समजावं म्हणून याच मार्गाचा अवलंब केला. देखपा जनकाधिक कर्मजात अशेख न सांडिता मोक्ष सुख पावते झाले. या कारणे पार्था होवावी कर्मी आस्था हे आणिकाही एका अर्था उपकारही. जे आचरता आपणया देखी लागेल लोकायया तरी चुकेल अपाया प्रसंगेची. जैसे प्राप्तार्थ जाहले जे निष्कामता पावले तयाही कर्तव्य असे उरले लोकांलागी. हे करता करता जरी प्राप्त पुरुष झाला तरी देखील तो लोकांसाठी म्हणून कर्म करताना दिसतो. तुका म्हणे आता उरला उपकारा पुरता अनुरडिया उकडा तुका आकाश आहे गिरुनी सांडिले कळीवर मिथ्या भ्रमाचा आकार सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी. असं सगळं झाल्यानंतर तुका म्हणे आता पुरला उपकारा पुरता. आता केवळ उपकारा पुरतं, आता लोकांना हे सांगण्यासाठी म्हणून लोकांना हे जीवन समजावं आणि त्यांनी त्याचं आचरण करावं म्हणून आम्ही आता केवळ राहिलो अशी सर्व संतांची भूमिका असते. देखे प्राप्तार्थ जाहले जे निष्कामता पावले तयाही कर्तव्य असे उरले लोकांलागी. मार्गी अंधासरीसा पुढे देखणाही चाले जैसा अज्ञाना प्रगटावा धर्म तैसा आचरुनी. अंध लोक जो देखणा असतो डोळस असतो त्याला अनुसरून जसे चालतात अज्ञाना प्रगटावा धर्मून तैसा आचरणी आपण आचरण करून दाखवून त्याप्रमाणे लोकांना चालण्याची प्रेरणा देऊन जो प्राप्त पुरुष आहे आत्मज्ञानी आहे जाणता आहे त्याने चाललं पाहिजे. हागा ऐसे जरी न किजे तरी अज्ञाना काय उमजे तीही कवणे परी जाणीजे मार्गात या. म्हणून प्राप्त झाल्यानंतर कर्म करावी का करू नये याबद्दल शास्त्रांचा आग्रह नाही. वस्तुत शास्त्र आत्मज्ञानी पुरुषाला कर्माची विशिष्ट बंधन कोणतीच घालू इच्छित नाही. तो वाटेल तर कर्म करेल, चाहेल तर कर्म न करेल. पण भगवंत मात्र ठासून सांगतात की ज्या जनकादिकांनी ही कर्म केली लोकसंग्रहासाठी तरी ही कर्म अशीच करायला पाहिजे. कारण या लोकांनी कोणाकडे पाहून चालायचं, काय राजस्तामस लोकांकडे पाहून लोकांनी आपला मार्ग धरायचा की काय प्राप्त पुरुषाकडे पाहून लोकांनी आपला मार्ग धरला पाहिजे. कारण त्याच्यात लोकांचं कल्याण आहे. लोकसंग्रहामध्ये केवळ लोक एकत्र करणं हे अपेक्षित नाही, लोक एकत्र करणं, त्यांना फुटू न देणं, त्यांचं कल्याण करणं आणि सर्वांनी मिळून परमगतीला जाणं हे लोकसंग्रहामध्ये मोडतं. त्यामुळे जनकाधिकारी देखील अशा प्रकारची कर्म केलेली आहे. यद यद आचरती श्रेष्ठ तत् तत एव इतरे जना स यद प्रमाण कुरुते लोकस तदनुवर्तते एथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती. जे वडील आहेत, जे मोठे आहेत, ते जे करतात, ते ज्याप्रमाणे आचरतात एखादी गोष्ट त्याला धर्म असं म्हटलं जात. येर तेची अनुष्ठिती सामान्य सकळ हे ऐसे असे स्वभावे म्हणून कर्म न संडावे. म्हणून कर्म सोडून देणं हे बरोबर नाही, विशेष आचरावे लागे संती असं सांगून भगवंतांनी सत्ता कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वंती भारत कुर्या विद्वांस तथा असत्ता चिकीर्षूर लोकसंग्रहम अशी एक विलक्षण गोष्ट सांगितली. आसक्त मनुष्य जसं कर्म आसक्तीपोटी कर्माचा हव्यास धरतो आणि कर्म करतच राहतो तसं लोकसंग्रहाकरता म्हणून काय जी विशिष्ट कर्म योग्य प्रकारची कर्म ती कर्म निरासक्त मनुष्य देखील प्राप्त पुरुष देखील त्यांच्यासारखाच आचरण करतो. देखे फळाची या आशा आचरे कामुक पूजैसा. एखादा कामी मनुष्य एक 20 वर्षात बंगला बांधायचा आहे, एवढी इच्छा मनात धरून अक्षरशः हाडाची काड करून रात्रंदिवस कष्ट करून पैसे मिळवतो आणि मग काय आशीर्वाद आई वडिलांची कृपा असं काहीतरी नाव देऊन त्या बंगल्यामध्ये गृहप्रवेश करतो. असं जसं होतं अगदी दिवस रात्र तो कष्ट करतो तसं प्राप्त पुरुष देखील एखाद वेळेला असं वाटेल की फळाच्या हवेने हा काम करतो की काय कर्म करतो की काय. पण ते देखील त्यांच्या वाट्याला आलेली कर्म उत्तम रीतीने करत राहतं. जे पुढत पुढती पार्था हे सकळ लोकसंस्था रक्षणीय सर्वथा म्हणून या. ही जी लोकसंस्था आहे ती रक्षणीय आहे. मग या लोकांकडे पाहून कर्म करण्यापेक्षा यांच्याकडे पाहून कर्म करावी असं समजावं सर्वांना. म्हणून तो त्या भावानी तितका प्रेरित होऊन कर्म करताना दिसतो. भगवंतांनी त्याच्यानंतर तो महत्वाचा न बुद्धिभेदम जनयेत अज्ञानाम कर्मसंगीनाम जोशयेत सर्व कर्माणी विद्वान युक्ता समाचरण. कर्म करणाऱ्या कर्माचाच अधिकार आहे अशा लोकांना मोठं मोठं तत्वज्ञान सांगून सर्व गोष्टीतून बाजूला काढू नये. जोशये सर्व कर्माणी सर्व कर्मांमध्ये त्यांना जसा उत्साह वाटेल असं सर्व करावं. खूप कलायला जर लागलो आपण अधिक साधनेकडे, आमच्या बाबतीत असं झालेलं होतं की सतत साधना करावी असं व्हायला लागलं. आणि 2-3 वर्ष स्वामीजींनी ते पाहिलं, ते सर्व सहन केलं, करू दिलं, आणि मग एकदा बोलून आम्हाला सांगितलं की केवळ साधना करणं असं करायचं नाहीये. घरातली कामं कोण करतो, काही घरातली कामं वगैरे करता की नाही हेही सगळं करायला पाहिजे. केवळ नाहीतर मग ते व्यसन जडल्यासारखं होतं असं ते म्हणाले. नुसतंच ध्यानाला बसायचं असं होतं. तसं होता कामा नाही, आपली सगळी कर्तव्य चोख करून. म्हणून म्हणाले की रोज सकाळी तुम्ही जी काही तास दीड तासाची बैठक करता तेवढी बैठक पुढे आहे. तेवढ्या बैठकीने 5-25 वर्षामध्ये रोज नियमित बसून आणि विवेकपूर्ण आचरण करून आत्मज्ञानापर्यंत तुम्ही जाल, गेल्याखेरीज राहणार नाही. त्याच्याकरता सगळंच काही सोडून तुम्ही बसूनच राहावं, सततच आणि ते करत राहावं हे बरोबर नाही असं त्यांनी सांगितलं. न बुद्धिभेदम जनयेत अज्ञानाम कर्मसंगीनाम. तुम्ही कर्माचं आचरण करा. जरी आत्मज्ञान हे महत्वाचं असलं तरी आत्मज्ञान हे होणारच आहे, तुमच्यापाशीच आहे, तुम्हाला त्याचं अज्ञान आहे. त्याच्याकरता किती ध्यान करायचं हे देखील तुम्ही ठरवलं पाहिजे. तुम्ही जे ध्यान कराल त्या ध्यानाच्या प्रकाशात तुम्ही कर्म केली पाहिजे. तुम्ही जे काही नाम घ्याल, नामाने जो बोध तुम्हाला प्राप्त होईल त्या बोधाच्या प्रकाशात तुम्ही कर्म केली पाहिजे. मग कर्तव्यात्मक कर्मामध्ये कदाचित बदल होईल. पूर्वी ते दुकानदारी करत होते, ती दुकानदारी संपल्यानंतर प्रसंगवशात उपदेश करण्याचं काम त्यांचं सुरू झालं. पण ते काम देखील वयाच्या 80व्या वर्षीपर्यंत कोणीही आलं त्यांची प्रकृती कशीही असली तरी समजत देखील नसे. आज यांना अमुक होते का काय, ती कर्म ते अत्यंत प्रेमाने अत्यंत उत्साहाने आपल्याला धीर येईल अशा पद्धतीने, दिलासा वाटेल अशा पद्धतीने अशीच करत राहिली. आणि मग भगवंतांनी मयी सर्वाणी कर्माणी संन्यस्य अध्यात्मचेतसा निराशी निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरा असं सांग. हा कर्मयोगाचं वर्णन करणारा असा श्लोक. पण याच्यावर खूपसं निरूपण न करता आपण आता पुढे जाणार आहोत. कारण कर्मयोग म्हणजे काय हे आपण पुरेपूररित्या आता पाहिलेलं आहे. भगवंत त्याच्यानंतर येमे मतमिदम नित्यम न अनुतिष्ठंती मानवः श्रद्धावंता अनसूयंतो मुच्यंते ते कर्मभी. हे अनुपरोध मत माझे, येमे मतमिदम नित्यम अनुतिष्ठंती मानवः. जे नित्य याचं अनुष्ठान करतात या माझ्या मताचं ते, हे अनुपरोध मत माझे जिही परम आदरे स्वीकारीचे श्रद्धापूर्वक अनुष्ठीचे धनुर्धरा तेही सकळ कर्मी वर्ततू जाणपा कर्मरहितू. म्हणून हे निश्चित करणीयता, म्हणून हे निश्चित करणीय आहे. जे या प्रकारे ऐकून श्रद्धा ठेवून याच्यावर विश्वास ठेवून कर्म करत राहतात हे सर्व त्यांना समजो किंवा न समजो तरी देखील हळूहळू त्यांची बुद्धी सूक्ष्म होईल, त्यांचं मन सरळ होईल, त्यांच्या मनामध्ये हे सर्व तत्वज्ञान नीट ठसेल बसेल, त्यांना योग्य तसं वागण्याची बुद्धी होईल, त्यांची इंद्रिय तशी वळतील आणि त्यांना अंती परमगती प्राप्त होईल असं सांगून भगवंतांनी श्रेयान स्वधर्म विगुणः परधर्मात स्वनुष्ठिता स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्मो भयावः. मला श्लोक फार महत्वाचा वाटतो. या श्लोकाकडे कधी कधी दुर्लक्ष देखील होत, कारण स्वधर्मे निधनम श्रेयः असं म्हटलेलं आहे. एवढं कशाला निधन अगदी स्वधर्मामध्ये, त्याच्यापेक्षा थोडं परधर्माचं आचरण जर केलं तर आपण जिवंत तरी राहू. निधनच पत्करण्याची आवश्यकता काय जर तसा विपरीत प्रसंग आला तरी देखील स्वधर्म सोडू नका. त्याच्यामध्ये जर निधन आलं तरी देखील श्रेयस्कर आहे असं भगवंत म्हणतात. श्रेयान स्वधर्म विगुणा. आता विगुण कधी असेल स्वधर्म? विगुण त्यावेळेला होता जेव्हा राजपूत स्त्रिया जोहार करत होत्या. स्वधर्म होता, विगुण होता, पण त्यांची जीवन भ्रष्ट झाली असती नंतर. त्याच्यापेक्षा त्यांच्या अंतःकरणावर जे संस्कार झाले मृत्यू प्रसंगी, अधिक तेजस्वी जीवन पुढच्या जीवनामध्ये पुढच्या जन्मामध्ये त्यांना मिळण्याची शक्यता होती. असं कसं तरी जगण्यापेक्षा शिवाजी महाराजांनी जो पत्करला मार्ग मरणाला सामोरे गेले ते अफजलखानाच्या तिथे सामान्य गोष्ट होती की काय. दोघेही एकमेकांना मारण्यासाठी तिथे आलेले होते. एकाने लपून आणलेली होती, एक उघड उघड जवळपास आलेला होता. पण या सगळ्याला घाबरून त्यांना शरण जाणं आणि ते म्हणतील तसं वागणं याच्यापेक्षा आता मेलो तरी चालेल. जगदंबेल नमस्कार करूनच आलेले होते, काय होईल ते होईल. श्रेयान स्वधर्मो विगुणः परधर्मात स्वनुष्ठिता. परधर्म पत्करण्यापेक्षा मरण पर्वत. संभाजीराजांचे हाल हाल होऊन ते गेले हे आपल्याला स्फूर्तीदायक वाटलं पाहिजे. याच्यात म्हणण्याजवळ काही नाही असं हे तत्वज्ञान आपल्याला सांगतं. स्वधर्म करता करता जर मृत्यू आला तर या देहाची कोण काळजी करायची, कोणी काळजी करायची असंच तर आपलं तत्वज्ञान सांगतं ना. मग या देहाला आता कोटाळून नको बसायला. ज्यांनी स्वधर्माची हानी होईल, स्वधर्माची जर हानी झाली तर स्वार्थिक अशा दृष्टीने मी जीवन जगेन, तर इंद्रियांचे मी केवळ चोचले पुरवत राहील. त्यांनी जी हानी होईल ती हानी मोठी विलक्षण असेल. व्यापक अशा कर्मचक्रामध्ये कर्मविभागामध्ये माझं प्रचंड नुकसान होईल. कारण माझा आतापर्यंत आलेला प्रवास कुणीही आपल्यापाशी आपल्यापैकी आपलं जे मन आपल्याला मिळालेलं आहे, आपली जी बुद्धी आपल्यापाशी आहे, बरी वाईट शुद्ध गोष्टींवर विश्वास ठेवणारी किंवा विषयांमध्ये रमणारी कशी असेल तशी, जी काही प्रकृती आपल्याला मिळालेली आहे सत्व रजतम, ती प्रकृती आपल्या पूर्वीच्या कर्मांनाच मिळालेली आहे. त्या प्रकृतीमध्येच बिघाड होऊन जाईल. मी तसाच घात मार्गाला खाली खाली असा जात राहील. स्वार्थिक जीवन जगेन आणि तसाच मरेन, तर पुढच्या जीवनातही मी तशीच कर्म आचरण तशीच कर्म हाताला धरून तसाच चालायला लागेल. पण जर मृत्यू आला तर तेजस्वी रीतीने स्वधर्म न सोडता पुढच्या जन्मामध्ये तोच शुद्ध भाव मला जसाच्या तसा प्राप्त होईल. कारण मरणाने तसं बिघडत काही नसतं, अखंड प्रवासामध्ये तसं संपत काहीच नसतं. ते सर्व संस्कार माझ्यावर, माझ्या अंतःकरणावर, माझ्या व्यक्तीवर, जीवावर होतात आणि ते संस्कार घेऊन जीव मात्र पलीकडे निघून जात. त्यामुळं स्वधर्मामध्ये आलेलं मरण अधिक उत्तम असं भगवंत म्हणतात. असं सांगून भगवंतांनी अथ केन प्रयुक्तोयम पापम चरती पुरुषः असा जो अर्जुनाने प्रश्न विचारला, आता हे जर एवढं सोपं आहे, चांगलं आहे, तर मग मनुष्य मात्र परधर्माला का प्रवृत्त होतो, पाप करायला का प्रवृत्त होतो. अनिच्छन अपि वार्ष्णेय बला दिवन योजिता. कोणीतरी ढकलल्यासारखा आपली इच्छा नसताना मनुष्य भोगांच्या मागं का धावतो. याला उत्तर एका अर्थाने भगवंतांनी असं दिलं, काम एष क्रोध एष रजो गुण समुद्भवा. हे काम आणि क्रोध यामुळे असं होतं. पण हे काम आणि क्रोध कुठं परके आहेत, आमच्या सत्कारे आहेत ना. म्हणून भगवंतांनी दिलेल्या उत्तरामध्ये अशी एक सूक्ष्म गोष्ट आहे की अर्जुन असं विचारतो की मग हे प्रवृत्त का होतात. भगवंत उत्तर देतात, एक प्रकारे आपल्या इच्छेनेच प्रवृत्त होतात, आपल्यातल्याच कामामुळं. अर्जुन असं म्हणतो ना की अनिच्छन अपि वार्ष्णेय, माझी इच्छा नसताना देखील मी असा काम करतो, वेळेला काम कामना भोगायला मी प्रवृत्त का होतो, काम माझा का वाढतो. कामामुळे म्हणजे आपल्याच इच्छेमुळे, आपल्याच आत असलेल्या प्रकृती दोषामुळे. जे आपण वर म्हणतो की बलादिव नियोजित, माझी इच्छा नसताना भगवंत उत्तर देतात, तुझ्याच इच्छेने तू प्रवृत्त होतोस, दुसरा कोणी तुला प्रवृत्त करत नाही, एक प्रकारे तुझ्याच इच्छेनी हे सर्व तू करत राहतोस. आणि असं म्हणून भगवंतांनी काम आणि क्रोध याच्याला अत्यंत कोरडे बोलले. ते कोरडे आता मी वाचत नाही किंवा त्याबद्दल फार काही म्हणत नाही, कारण दुसऱ्या अध्यायामध्ये देखील स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगत असताना भगवंत जवळपास समेवर आल्यासारखे या काम क्रोधांवर आघात करतात, हेही आपण विस्तृतपणाने पाहिलेले होते. पण भगवंतांनी सांगितलं, इंद्रिया मनः बुद्धी अस्य अधिष्ठान उच्यते. इंद्रिय मन आणि बुद्धी हे काम क्रोध लोभ याचं अधिष्ठान आहे. एतैर विमोहयत्येष ज्ञानमावृत्यदेहिनम. आणि ते मनुष्य मात्राला मोहित करून त्याचं ज्ञान झाकोळून टाकतात. म्हणजे काम आणि क्रोध हे आपल्या आडवे येतात, पण जे आडवे येतात ते आपल्यामध्येच आहेत. त्यांचा जर आश्रय कुठं असेल तर इंद्रिय मन आणि बुद्धी यांच्या ठिकाणीच त्यांचा आश्रय आहे. म्हणून हे परमार्थ मार्ग परमार्थ हा अवघड होऊन बसला. काम क्रोध आड ठाकले पर्वत राहिला अनंत पहिलीकडे असं तळमळून तुकाराम महाराज का म्हटले असतील हे लक्षात येत. जर आपण अवघड गेलो तर लक्षात येत किती अवघड आहे. इंद्रियांच्या ठिकाणीच त्यांचा थार आहे. भगवंत म्हणतात यांचा पहिला कुरुठा इंद्रिय जेथून प्रवृत्ती कर्माते विये आधी निर्दळून झाली ती आहे सर्वधैव. ज्या ठिकाणून प्रवृत्ती आपल्याला कर्मामध्ये ढकलते पाळते आणि तिथून कर्म उत्पन्न होतात. कर्म प्रवृत्ती कर्माते विये आधी निर्दळून झाली ती आहे सर्वधैव. इंद्रियांच्या ठिकाणी त्याचा जो थारा आहे तोच मोडून टाक असं भगवंत त्याच्यावर उपाय म्हणून सांगतात. इंद्रियाणि पराणि आहुः इंद्रियेभ्य परम मनः मनसः तु परा बुद्धिः यो बुद्धेः परतः अस्तु सः. आपल्याला कुठं जायचंय इंद्रिय ही, पण इंद्रियांपेक्षा इंद्रियाणि पराणि आहुः. इंद्रिय ही अधिक श्रेष्ठ. कशापेक्षा? विषयांपेक्षा. कारण विषय बाहेरचा आहे. ते विषय भोगणारी इंद्रिय माझ्याजवळ जी आहेत ती विषयांपेक्षा श्रेष्ठ असली पाहिजे. जर मला डोळेच नसती तर डोळ्यांचे विषय माझ्या पक्षी संपले. म्हणून डोळ्यांचे विषय जरी जगात असले तरी माझे डोळे हे त्याच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे. इंद्रियाणि पराणि आहु इंद्रियेभ्य परम मनः. पण इंद्रिय मनामुळे अनुसरण करतात विषयांमध्ये. म्हणून मन हे इंद्रियांपेक्षा अधिक श्रेष्ठ आहे. मनसस्तु परा बुद्धी. जर निश्चयात्मक बुद्धी असेल तर मन ताब्यात देखील राहू शकतं. मन इकडे तिकडे जरी गेलं तरी बुद्धी हे अधिक निर्णय देणारी आणि निश्चयात्मक अशी असेल तर मन काही करू शकत नाही. यो बुद्धे हे परतः अस्तु सहा. पण तो बुद्धीच्या पलीकडचा जो परमात्मा आहे तो परमात्मा आपण आकलन करून घेतला पाहिजे. कसा? एवं बुद्धे हे परम बुद्ध्वा. बुद्धीच्या पलीकडचा जो आहे तो जाणून संस्तभ्य आत्मानं आत्मना. आपलं स्वरूप आपण जाणून जही शत्रू महाबाहो कामरूपम दुरासदम. आणि हा मारण्यासाठी अत्यंत कठीण असलेला कामरूपी शत्रू त्याला मारू असं भगवंत म्हणतात. भगवंत दुहेरी पद्धतीने हे सांगतात. इंद्रिय जय करून इंद्रियातून विषय घालून दिले पाहिजे. मग इंद्रियांपेक्षा मन जरी श्रेष्ठ असलं तरी देखील जर इंद्रियांची तटक त्या विषयांपाशी जी आहे ती जर तोडली तर त्याद्वारे जे मनाचं पोषण होत असतं ते पोषण होणं थांबेल. मन ही जिंकलं जाईल. मनापेक्षा अवघड बुद्धीही जिंकली जाईल आणि मग तो परमात्मा आकलनही होऊ शकेल असा एक मार्ग भगवंत सांगतात. इंद्रिय विजय करत करत यो बुद्धे हे परत आहा अस्तु सहा तिथपर्यंत तुम्ही पोहोचा. दुसऱ्या मार्गाने भगवंत सांगतात बुद्धीच्या पलीकडे जे त्यांचं स्वरूप आहे ते जाणून एवं बुद्धे हे परम बुद्ध्वा. ते स्वरूप जाणून मीच आत्मा आहे संस्तभ्य आत्मानं आत्मना. मीच आत्मा आहे आणि त्याच्यात धर्ममान होण्याची कला हस्तगत करून जही शत्रू महाबाहो. तिथं रममाण होऊन या कामाला मारण्याचा पुन्हा प्रयत्न करा. एकीकडून इंद्रिय निग्रह करा आणि तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा आणि दुसरीकडे आधीच तुम्ही म्हणा की तोच मी आहे. आधीच तुम्ही म्हणा की मी परमात्मा स्वरूप आहे. संतांनी सांगितलं म्हणून म्हणा, शास्त्रांनी सांगितलं म्हणून म्हणा. तुम्ही तुमचं स्वरूप समजून घ्या. हे तुमचं स्वरूप आहे आणि मी आत्मरूप आहे हे समजून घेऊन जो काही काम शिल्लक राहील त्या कामाला मारण्याचा प्रयत्न करा. पदीहून चळू नये, करावे नाना साधन उपाय, तरीच सापडे सोये अलिप्तपणाची. तिथं स्थिर राहण्याचा प्रयत्न करा आणि मग काम विजय याही मार्गाने साधण्याचा प्रयत्न करा. हे अंतरीहुनी जरी फिटले तरी निभ्रांत जाण निवटले, जैसे रश्मी विण उरले मृग जळ नाही, तैसे राग द्वेष जरी निमाले तरी ब्रह्मींचे स्वराज्य आले, मग तो भोगी सुख आपुले आपण जी. अशा दोन्ही बाजूनी जर एकीकडून राग द्वेष निपटून टाकत आणि एकीकडून आपलं स्वरूप जाणून या राग द्वेषांवर जर घाला केला तर मग तो भोगी सुख आपुले आपण जी. ते गुरु शिष्याची कोठी पदपिंडाची गाठी, तेच स्थिर राहोनी मुठी कवणे काळी. दुसरा मार्ग म्हणजे एकीकडून काम विजय करत राहा, त्याचा प्रयत्न चालू ठेवा, इंद्रिय नियमन हे करतच राहा आणि दुसरीकडून जे सद्गुरु शिष्याला सांगतात ऐक शिष्या येथीचे वर्म स्वयं तू जे आहेस ब्रह्म या ठिकाणून उठूच नका. ते गुरु शिष्याची कोठी पदपिंडाची गाठी, तेच स्थिर राहोनी मुठी कवणे काळी. हा एक दुसरा मार्ग आचरा, दोन्ही एकदमच आचरा. ऐसे सकळ सिद्धांचा रावो, देवी लक्ष्मीचा नाहो, राया ऐके देव देवो बोलता झाला, आता पुनरपी तो अनंतू आद्य एकी मातू सांगैल तेथ पंडसूत प्रश्न करील. ज्ञान देवो म्हणे निवृत्तीचा चांग उठावा करुणी उन्मेषाचा, मग संवादू श्रीहरी पार्थाचा भोगावा मापा. उन्मेषाचा उठावा करून ऐकीन, मग ऐकता ऐकता कधी होईल तर होईल ज्ञान अशा भावनेने ऐकूच नको. त्या ज्ञानाच्या भावनेचा देखील उठावा करा. समजून घे मी ज्ञान मिळवलेलं आहे, मिळवणार असा उठावा तुझ्या मनात तू कर आणि हे ऐक, ते अधिक फलद्रूप होईल. नाहीतर बघू हे अवघडच आहे, अनेकांना जमलं नाही, आम्हाला कुठलं या जन्मात जमेल तेवढं जमेल अशा भावनेने ऐकू नकोस. उठावा कर, चांग उठावा करुणी उन्मेषाचा, मग संवादू श्रीहरी पार्थाचा भोगावा बापा. या शेवटच्या ओवीत देखील ज्ञानेश्वरांनी कशा रीतीने कशा जिद्दीनी हे ऐकलं पाहिजे हे आपल्याला सूचित केलं. जगातले सांगणं आणि ऐकणं होतं ते काय कसं होतं आणि कसं नाही आपल्याला काही कळत नाही. कसे तरी प्रश्न असतात, कशी तरी उत्तर असतात, ते एकीकडं आणि हे एकीकडं. एकदा एक रेशन इन्स्पेक्टर एका घरामध्ये तपासणीसाठी गेले आणि घरात बेल वाजवल्यानंतर त्या गृहस्थांनी दार उघडलं. त्यांना ते म्हणाले की आपण एकटे का? तर ते म्हणाले की हो. त्याच्यावर ते म्हणाले की पण शेजारच्या बाई असं म्हणत होत्या की तुमचं लग्न देखील झालंय. तर ते म्हणाले की झालंय, माझं लग्न झालंय, मला बायको देखील आहे. मग ते म्हणाले की मग तुम्ही एकटे कसे? तर ते म्हणाले तुमचं काम काय आहे? वामनराव एकटे माझं नाव आणि माझं लग्नही झालंय, तुम्हाला काय हवंय? म्हणजे काय प्रश्न आणि काय उत्तर याचा कुठं मेळ नसतो. भगवंत म्हणतात की चांग उठावा हृदी उन्मेषाचा, चांगला उठावा धरा उन्मेषाचा. कसं तरी ऐकायचं, काहीतरी ऐकायचं. तो काय बोलतोय, काय विचारतोय आपल्याला कळत नाही, आपण कशाकरता ऐकतोय हे कळत नाही, असं धरून हे ऐकूच नका असं भगवंत सांगतात. असं ज्ञानेश्वर महाराज आपल्याला म्हणतात. श्रवणाविषयी किती बारीक सारीक आणि उत्तम सूचना ज्ञानेश्वर महाराज जाता जाता देतात ते बघण्यासाठी. हरिओम.